आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुगती महामार्ग प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. गणरायाच्या आगमनासाठी नागपूर शहर सज्ज. विविध मंडळातील बाप्पांचे वाजत गाजत स्वागत. शेतकरी हितासाठी कृषी मंत्र्यांची कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी. आणि बाप्पांच्या निर्माल्यापासून निर्मित खत उद्यानांना देणार. नागपूर महानगरपालिकेच्या निर्माल्य रथाचं लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुगती महामार्ग प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरिता देखील मान्यता देण्यात आली. नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आखणी आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 सुधारणा करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तर राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास देखील मान्यता मिळाली आहे. भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रॉनिक वाहन ई वितरणाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. ही वाहनं युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह 100 अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत. भारत आणि जपान संबंधांना यामुळे नवा आयाम मिळेल असं पंतप्रधान म्हणाले.
आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है. मैं सभी देशवासियों को जापान को सुजुकी कंपनी को बधाई देता हूं.
येत्या काळात सर्व क्षेत्रात देशाला प्रगती करायची आहे. आजच्या प्रयत्नामुळे 2047 विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल. जपान या ध्येयाच्या प्राप्तीत भारताचा विश्वासार्ह मित्र असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. गुजरातच्या 2 दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी इथल्या सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचाही प्रारंभ झाला. तोशिबा सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. 10 चालणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी होत आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे. नागपुरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पिंडोलमध्ये गणरायाच्या आगमनाचा क्रम सुरू झाला आहे. नागपुरात अनेक गणेश मंडळाकडून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मूर्ती मंडपात आणण्यात आली. नागपुरातील महत्वाचा असलेला नागपूरचा राजा, हिलटॉपचा राजा, महालचा राजा महामंडळाच्या गणपतीचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्याचे फुलांच्या सुगंधित ढोल ताशाच्या गजरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील तलावांचं प्रदूषीकरण थांबवण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून बाप्पाला निरोप देताना महापालिका प्रशासन सज्ज आहे. शहरातील 1.5 दिवसाच्या घरगुती गणपतीला निरोप देण्यासाठी महापालिकेने कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात आले आहे. आयटी पार्कमध्ये यंदा व्हीआयपीएलचा राजा चे दमदार आगमन होत असून पुढचे 10 येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी आरस व मखर तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर केला जातो. मात्र शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या नैसर्गिक फुलांऐवजी चीनमधून आयात केलेल्या प्लास्टिक अथवा सिंथेटिक पदार्थापासून बनवलेली कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. हा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा तर आहेच, परंतु पर्यावरणालाही हानिकारक आहे. आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारानं पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना यासंदर्भात पत्र देऊन कृत्रिम फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर उडवलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक कायदेशीर उपाययोजना कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. श्री गणरायाच्या आगमनासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पांच्या निर्मल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. निर्मल्यापासून गांडूळ खत निर्माण करण्यात येणार असून या खताचा वापर उद्यान गार्डनमध्ये खत म्हणून वापर करण्यात येणार आहे. याद्वारे खतापासून उद्याने भरणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज निर्माल्य रथाचं लोकार्पण करण्यात आलं. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलशामध्ये संकलित केलं जात आहे. दरवर्षी 10 जूनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 10 निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात येत होती, पण या रथांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी 9 अतिरिक्त रथ वाढवण्यात आले असून यंदा 10 झोनमध्ये 19 निर्माल्य रथांची सेवा मिळणार आहे. यात 5 विद्युत ई रथांचा देखील समावेश आहे. यात एजी एन्वायरोच्या 12 व बीव्हीजी इंडियाच्या 7 वाहनांचा समावेश आहे. भंडारा सामान्य प्रशासन विभागाच्या कालच्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म डॉ पंकज कांचन राजेश फोयर यांची नियुक्ती शासनानं केली आहे. त्याच आदेशान्वये भंडारा जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री संजय सावकारे यांची बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर आणि एकवधी खेळ संघटनेच्या मार्फत क्रीडा दिनाच्या निमित्तानं 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं 10 वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिम्नॅस्टिक ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नंदनवन इथं दुपारी 3 वाजता 15 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी व्हॉलीबॉल, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता महिला महाविद्यालय नंदनवन इथं 14 वर्षांखालील मुले व मुलींसाठी खो खो, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं 15 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी हँडबॉल व 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय काटोल नाका रोड इथं क्रीडा शिक्षकांसाठी फुटबॉल या क्रीडा प्रकाराचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भातील विमान प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नागपूर फ्लाईंग क्लबसाठी 49.55 लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलं आहे. काल जारी झालेल्या सरकारी निर्णयानुसार या निधीतून प्रशिक्षण संस्थांसाठी विमान देखभाल, इंधन, वेतन आणि पायाभूत सुविधांची देखभाल करण्यात येणार आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांचं उत्तर प्रदेश इथं जात असताना 23 ऑगस्ट रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं. या अपघातात त्यांच्यासह त्यांची पत्नी देखील बदामी देवी त्रिपाठी आणि कार चालक वैभव मिश्रा याचाही दुर्दैवी अंत झाला. प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभेचं आयोजन गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी विश्वविद्यालयाच्या डॉ कमलाकर तोतडे सभागृहात दुपारी 2 वाजता करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. गणरायाच्या आगमनासाठी नागपूर शहर सज्ज. विविध मंडळातील बाप्पाचे वाजत गाजत स्वागत. शेतकरी हितासाठी कृषी मंत्र्यांची कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी आणि बाप्पांच्या निर्माल्यापासून निर्मित खत उद्यानांना देणार नागपूर महानगरपालिकेच्या निर्माल्य रथाचं लोकार्पण याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.